श्रीराम श्री समर्थांचे मनोबोध आपण पाहतो आहोत. हा 72वा श्लोक आहे. नवेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही, मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही. महाघोर संसार शत्रू जिणावा, प्रभाते मनी राम चिंतीत जावा. मागच्या श्लोकात त्यांनी जे सांगितलं, जयाचेनी नामे, ज्याचं नाम घेतल्याने काय काय होतं ते आपण पाहिलं. मग आता हे नाम घ्यायचं, जे काहीतरी त्रास असेल, काही खर्च असेल, नुसतंच्या नुसतं नाम कसं काय येणार, त्याचा उलगडा या पुढच्या श्लोकात समर्थाने केलेला आहे. मुखे नाम, इथे म्हणतात मुखाने नाम जर घ्यायचं झाले, नवेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही, आपल्या गाठीची दमडी देखील खर्च करावं लागत नाही. नाम घ्यायचं, जे एखाद्याने विचारलं नाम घेतलं किती पैसे खर्च होणार, तर ते त्या ठिकाणी काहीही कवडी देखील खर्च होत नाही. फुकटचं नाव आहे तरी देखील आपण घेत नाही, त्याचं कारण त्या नामाचं मोल काय आहे हेच लक्षात आलेलं नसतं. की जे संतांच्या लक्षात आलेलं असतं, साधकांच्या लक्षात आलेलं असतं, ते सामान्य माणसाच्या लक्षात येत नाही. म्हणून त्याला सांगण्यासाठी समर्थ इथं म्हणत आहेत की नाम घेण्यासाठी आपल्या पदरची कवडी देखील खर्च करावी लागत नाही. मग आपल्याला वाटतं बरं आहे, जरा निदान खर्च तरी आपल्याला पडत नाही आहे. मग निदान आणखीन काही त्याच्यासाठी कष्ट, ते पुढेही सांगितले, नाम उच्चारिता कष्ट नाही. देहाला कष्ट आहेत काही नाम घेताना? कष्टही नाही, खर्चही नाही, असं स्वल्प फुकाचं नाम पण तेही मनुष्य घेत नाही, किती दुर्दैवी आहे. ज्याचा उपयोग त्याच्या कल्याणासाठी होणार आहे, तो जीव उद्धरून जाणार आहे, असं हे नामासारखं साधन असताना त्याला त्याचं महत्त्व कळत कसं नाही, असं संतांना वाईट वाटतं माणसाबद्दल, ह्या जीवाला काय करावं. म्हणून ह्याच्यात त्यांनी दोन गोष्टी स्पष्ट केल्या आणि तिसऱ्याचा चरणात सांगितलं की हे नाम घेतल्याने काय मोठी गोष्ट काय घडते, तर महाघोर संसार शत्रू जिणावा. हा संसार, त्याला महाशत्रू असं म्हटलेलं आहे. महाघोर, अतिशय घोर असा संसार शत्रू, त्याच्यावर जर जय मिळवायचं असेल तर हे नामस्मरणाचं साधन आहे. पण सामान्य मनुष्य म्हणतो संसार हा घोर आहे असं आम्हाला वाटतच नाही. आमचं आपलं छान चाललेलं आहे, जेवतो आहे, खातो आहे, कपडे घालतो आहे, नवीन नवीन करत आहे, दसरा दिवाळी सण येत आहेत, साजरे करतो आहे. संसार हा घोर कुठं आहे? जोपर्यंत सगळं ठीक चाललं आहे तोवर बरं आहे, पण जेव्हा काही आपत्ती येते तेव्हा मग आपण एकदम चमकून पाहायला लागतो की हे काय आलं. आणि खरोखरच संसार जन्मापासून बघितलं तर जन्मदेखील कष्टाचा, मृत्यू हाही कष्टाचा. म्हणजे जन्म, मृत्यू, जराव्याधी हेही माणसाला लागलेले आहेत. हा व्याधीसुद्धा काय म्हातारपणीच येतो असं नाही, जन्माला आल्यापासून सुरू झालं, काही ना काही त्या बाळाला टोचणं सुरू झालं, औषधं घालणं सुरू झालं. काय सुख आहे संसारात? नीट जर विचार केला, विवेकाने वागितलं तर असं लक्षात येतं की संसार हा घोर शत्रूच आहे. तोच संसार आपल्याला संसारातच राहायचा आहे, संसार टाकून कुठं जायचं नाही आहे. पण तोच घोर संसार जर आपल्याला सुखकारक करायचा असेल, त्याला परमार्थाची जोड द्यायला पाहिजे, हरिभजनाची, भगवत प्रेमाची जोड द्या, मग तोच संसार सुखाचा होतो. तुकोबांना काय होतं घरात? अन्नानं दशा होती, तरी देखील तुकोबा म्हणतात आनंदाचे डोही आनंद, आनंदाच्या डोहावर आम्ही आहोत, आनंद तरंग होऊन खेळतो आहोत. ऐहिक त्यांच्याकडे सुविधा काय होती? कोणती सुविधा होती? काही नव्हतं. पण त्यांना असं काही सुखाचं ठिकाण मिळालेलं होतं, आनंदाचं ठिकाण, की ते म्हणतात ह्या बाहेरच्या गोष्टी गौण आहेत, मी त्या सुखाच्या ठिकाणी जाऊन बसलेलो आहे, या बाकीच्या गोष्टी काय. म्हणून हा महाघोर संसार हा शत्रू जर जिंकायचा असेल तर त्याला नामासारखं साधन नाही. अनेक साधनं मनुष्य करत असतो. एरवी देखील मनुष्य देवाची पूजा करतो, काही त्याला प्रार्थना करतो, काही त्याच्याकडे मागत असतो, नाना गोष्टी संसारातल्याच मागत असतो. पण संसारातल्या ज्या गोष्टी मागत असतो त्या सगळ्या नष्ट होणाऱ्याच असतात. आज एखादी गोष्ट आपण चांगली आहे म्हणून घेतली, उद्या त्याचं काय होईल सांगता येत नाही. त्यामुळे या संसारात करत असताना ज्याला बोध झाला, ज्याला कोणी सद्गुरू संत भेटले, ते त्याला सांगत असतात या संसारातच तू राहा, कारण देह आहे, देहाला संसार लागलेला आहे, त्यामुळे त्याला टाकता येत नाही, संसारातच राहायचं आहे. पण संसारातच राहून आनंद कसा मिळवता येईल तो मार्ग तू शोध, की ज्या योगे तुला आनंद, अखंड आनंद राहील. हा तात्पुरता विषयातला आनंद हा खरा नाही आहे, क्षणभर मिळणारा हा आनंद खरा नाही आहे. क्षणभर मिळतो जातो लगेच. एखादा आवडता पदार्थ खाताना खाताना बरं वाटतं, क्षणभर आनंद जिभेवर आहे तोपर्यंत, पोटात गेला की पुढं त्याचं काय होतं कुणास ठाऊक. पचला तर ठीक आहे, नाही तर त्याचे व्याप सुरू झाले. कुठल्याही विषयाच्या बाबतीत असंच आहे, क्षणभर सुख वाटतं, म्हणून ते कायमचं सुख जर हवा असेल, हा संसारातून आपल्याला जर जय पावायचा असेल, आनंद मिळवायचा असेल, तर हे नामस्मरण करा. म्हणून प्रभाते मनी राम चिंतीत जावा, ह्या संसाराबद्दलचा एक वैराग्य निर्माण झालं पाहिजे. सगळं बघत असताना संसार आहे पण आनंद त्यात नाही आहे हे जर लक्षात आलं तर मनुष्य ते ह्या परमार्थाच्या मार्गाला लागतो आणि ते करायला लागतो. नवेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही, मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही. महाघोर संसार शत्रू जिणावा, प्रभाते मनी राम चिंतीत जावा. जय जय रघुवीर समर्थ.